स्वप्नी धुंद होताना पहाट पक्षी गाताना सनईचे सूर ऐकताना गुलाबी थंडी लपेटताना शुभ्र धुक्यात हरवताना रिमझिम पावसात भिजताना मौसर गवती चालताना चंदांची फुले वेचताना झोपाळ्यावर झुलताना मनातल्या मनात फुलताना देवाचे नाव घेताना कामात गुंग असताना हमखास तुझी याद येते अन ओल्या आठवणीत विरून जाते.